ವಂದೇ ಗುರುಣಾಂ ಚರಣಾರವಿಂದೇ ಸಂದರ್ಶಿತ ಸ್ವಾತ್ಮ ಸುಖಾವಬೋಧೆ ಜನಸ್ಯೇ ಜಾಂಗಲಿಕಾಯಮಾನೆ ಸಂಸಾರ ಹಾಲಾಹಲಮೋಹ ಶಾಂತಯೇ ಪುಂಡಲೀಕವರದೆ ಹಾರಿ ವಿಠ್ಠಲ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನದೇವ ತುಕಾರಾಂ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜೈ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಸ್ವರೂಪಾನಂದ ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಮಾಧವನಾಥ್ ಮಹಾರಾಜ್ ಸಬ ಸಂತನ ಕೀ ಜಯ 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 ರಘುವೀರ. ಯಜ್ ಜ್ಞಾತ್ವಾ ನ ಪುನರ್ಮೋಹಂ ಏವಂ ಯಾಸ್ಯಸಿ ಪಾಂಡವ ಯೇನ ಭೂತಾನ್ಯಶೇಷೇಣ ದ್ರಕ್ಷಸ್ಯಾತ್ ಮನ್ಯಥೋ ಮಯಿ. ಚೌಥ್ಯಾ ಅಧ್ಯಾಯದಲ್ಲಿ ಹಾ 34 ಆಣಿ 35 ಶ್ಲೋಕ ಅತ್ತ ವಾಚಲೇಲಾ 35 ಶ್ಲೋಕ ಅಸೆ ದೋನ್ ಶ್ಲೋಕ ಅಪಣ ಗೆಲೆ ಅನೇಕ ರವಿವಾರ ಪಾಹತೋ ಆಹೋತ್. ತ್ಯಾಚ್ಯಮಧ್ಯೆ ತದ್ವಿಧಿ ಪ್ರಣಿಪಾತೇನ ಪರಿಪ್ರಶ್ನೇನ ಸೇವಯಾ ಉಪದೇಕ್ಷಂತಿ ತೇ ಜ್ಞಾನಂ ಜ್ಞಾನಿನಃ ತತ್ವದರ್ಶಿನಃ. या श्लोकावर आपली आतापर्यंतची सगळी प्रवचन झाली. तत्वदर्शी ज्ञानी महापुरुष ज्ञानाचा उपदेश करतील. त्यांच्या अवतीभोवती ज्ञानाचा उपदेश घडतच असतो. तो उपदेश ग्रहण करण्यासाठी म्हणून जो प्रणिपात करतो म्हणजे शरणागत जातो, शरणागतीनी त्यांना सादर जातो, जो जिज्ञासूनी परिप्रश्न विचारतो आणि जो सेवा करतो तो हा सहज चाललेला ज्ञानाचा उपदेश ग्रहण करण्यासाठी म्हणून समर्थ होतो, पात्र होतो. त्याच्या ठिकाणी पात्रता येते आणि ते ज्ञानाचा उपदेश देखील करतात. सहज उपदेश घडत असतो याचा अर्थ ते ज्ञानाचा उपदेश मुद्दामून करत नाहीत असंही नाही. ते संकल्पपूर्वक ज्ञानाचा उपदेश देखील करतात, ते अनुग्रह करतात. अनुग्रह हा संकल्पपूर्वक केलेला उपदेश असतो आणि बाकीचा जो सहज घडणारा उपदेश त्यांच्या अवतीभोवती असतो तो तर त्यांच्या अंग प्रत्यंगातून, बोलण्यातून, पाहण्यातून घडतच असतो. पण जेव्हा ते उपदेश करायला बसतात तेव्हा त्यांची सगळी शक्ती एकवटून ते उपदेश करतात. त्यांचा उपदेश अत्यंत उत्कट असतो. त्यांच्या उपदेशामध्ये त्यांची सगळी शक्ती, याचा अर्थ त्यांच्या मनाची शक्ती, त्यांच्या अंतःकरणाची शक्ती एकवटलेली असते. त्यांची सगळी आत्मशक्ती एकवटून ते उपदेश करतात. ग्रहण करण्यासाठी योग्य अशा शिष्याला या उपदेशाने बोधच प्राप्त होतो. याच्या पुढे एक श्लोक आलेला आहे, श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परः संयतेंद्रियः ज्ञानम लब्ध्वा पराम शांतिम अचिरेणाधिगच्छति. या चौथ्या अध्यायामध्ये विविध प्रकारच्या साधना सांगितल्यानंतर जसा हा महत्वाचा श्लोक आहे, ज्ञानी तत्वदर्शी पुरुषाला शरण जाऊन त्याच्याकडून साधना समजून घ्यायच्या, उपदेश घ्यायचा असा हा श्लोक सांगतो, तसा पुढे आलेला तो श्लोक देखील अजून 4-5 आता मिलिंदादांनी ज्या ओव्या वाचल्या तो 38 श्लोक होता. नही ज्ञानेन सदृशं पवित्रं इह विद्यते तत्स्वयं योग संसिद्धाः कालेनात्मनिविंदती. ज्ञानाच्या बरोबरीने पवित्र असं इथं काहीही नाही. ज्ञानाचा उपदेश हे तत्वदर्शी ज्ञानी महापुरुष करतात. त्याचं महत्व असं आहे की या ज्ञानासारखं पवित्र असं दुसरं काहीही नाही. हा जो ज्ञानाग्नी आहे हा ज्ञानाग्नी सर्व कर्म भस्मसात करतो. यथई धांसी समिद्धोग्निर् भस्मसात कुरुतेर्जुन. प्रज्वलित झालेला अग्नी जसं काष्ठांचं भस्म करून टाकतो तसं ज्ञान प्रज्वलित झालं की सर्व कर्म भस्मसात होऊन जातात. याचा अर्थ कर्माचे परिणाम नाहीसेच होऊन जातात. कर्माचे परिणाम, एकदा केलेल्या कर्माचे परिणाम, सुरू केलेल्या कर्माचे परिणाम सात पडसाद न्यायानी लोकमान्य असं म्हणतात जगताच्या अंतापर्यंत चालू राहतात, सुटका नाही त्याच्यातून. पण ज्ञान प्राप्त झालं की ते मात्र नाहीसे होतात. हा जो योग संसिद्ध असा पुरुष आहे तो काळानी, काही काळानी हे ज्ञान मिळवतो. उपदेश केल्यानंतर हे ज्ञान काही काळानी मिळवतो आणि हे ज्ञान जो श्रद्धावान आहे त्याला मिळतं. या श्रद्धावान शब्दामध्ये प्रणिपात, परिप्रश्न आणि सेवा हे सगळे शब्द आले, आधी असलेले. पण या ज्ञानाचा जो परिणाम सांगितलेला आहे कशाकरता हे ज्ञान, ज्ञानम लब्ध्वा पराम शांती, पराशांती ज्ञान प्राप्त झाल्यानंतर प्राप्त होते. या शांतीचा उल्लेख या श्लोकामध्ये आलेला आहे. आपले सर्व औपनिषदिक मंत्र देखील, वेदोक्त मंत्र देखील शांती सुचवतात, आनंद देखील नाही. उन्हातून थकून भागून आल्यानंतर पायावर पाणी घेतल्यानंतर कसं शांत वाटतं, शांत. आनंदापेक्षा शांतीचा जो प्रत्यय आहे तो प्रत्यय आनंद रूप असतो. आपल्या डोळ्यासमोर जो आनंद हा शब्द आहे तो वृत्तीजन्य आनंद आहे. ज्ञानाचा अंतिम परिणाम हा नेहमी शांती सांगितलेला आहे. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परहा संयतेंद्रिया ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम अचिरेणाधिगच्छति. ज्ञान प्राप्त झालं की पराशांती प्राप्त होते. ही पराशांती म्हणजे पलीकडे असणारी शांती. देहभावाच्या ठिकाणी ही शांती नसते. देहभाव नाहीसा झाल्यानंतर मिळणारी जी शांती आहे ती शांती ज्ञानाने प्राप्त होते, एवढं या ज्ञानाचं महात्म्य आहे. म्हणून तत्वदर्शी ज्ञानी महापुरुष जो उपदेश करतात त्या उपदेशाप्रमाणे जर जाणलं म्हणजे ज्ञानच प्राप्त झालं. यज ज्ञात्वा न पुनर्मोहम एवं यास्यसि पांडव. ज्ञान झालं असताना जशी शांती मिळते असं तिथं सांगितलं 39व्या श्लोकामध्ये, तसं इथं आता चाललेल्या 35व्या श्लोकामध्ये ज्ञानामुळे तू परत अशा मोहात सापडणार नाहीस असा वैयक्तिक उल्लेख करून उपदेश केलेला आहे. तिथं असलेला उपदेश हा सार्वत्रिक आहे. ज्ञान प्राप्त झालं की पराशांती प्राप्त होते. अर्जुनाचा पहिला प्रश्न हा मोहाचा आहे. अर्जुन मोहग्रस्त झालेला आहे म्हणून भगवद्गीता सांगितली गेली. म्हणून ज्ञानाचा अंतिम परिणाम जी शांती, त्याचाही उल्लेख भगवंतांनी नंतर केलेला आहे. कारण वैयक्तिक संवाद चाललेला आहे. त्या संवादाचं भान ठेवून भगवंतांनी अर्जुनाला असं सांगितलं की ज्ञानी तत्वदर्शी महापुरुषाकडून उपदेश ग्रहण केल्यानंतर आणि तो तुझ्या पत्नी पडल्यानंतर तुला परत मोह होणार नाही. मोह हा अर्जुनाचा प्रश्न आहे. मोहापोटी अर्जुनाला झालेल्या असाधारण मोहापोटी भगवद्गीता सांगितली गेली. आणि म्हणून अर्जुनाला उद्देशून भगवंत म्हणतात की तू परत अशा प्रकारच्या मोहात सापडणार नाहीस. जो आत्ता सापडलेला आहेस तशा प्रकारचा मोह तुला परत होणार नाही. उपदेशानंतर, ज्ञान प्राप्त झाल्यानंतर या मोहाचं स्वरूप एकूण अज्ञानजन्य आहे. आणि अर्जुनाच्या ठिकाणी जे विचार दोष आहेत त्या विचार दोषाप्रमाणे मी मारणारा आणि हे मरणारे असा आत्मविषयक अज्ञानाचा भाग आहे. वस्तुतः आत्मा कधीही मारला जात नाही, मारवला जात नाही, मरत नाही. पण अर्जुन मी मारणार आहे असं समजतो आणि हे मरणारे आहेत असं समजतो. या युद्धाचं जे फळ आहे तर ते फळ आम्हाला नरकामध्ये लोटेल असं अर्जुन म्हणतो. आम्हाला स्वर्ग प्राप्ती होणार नाही. स्वधर्म कर्म हे फळाकरता करायचं नसून तुझ्यावर येऊन ठेपलेलं आहे कर्तव्यात्मक म्हणून ते करायचं आहे. हे स्वधर्म कर्म करत असताना त्या कर्माचं फळ हे मिळणारच, पण ते देह मन बुद्धीला मिळेल. तू त्याच्यापासून वेगळा आहेस सदा सर्व काळ. फळाकरता कधीही कर्म करायचं नाही. अर्जुन त्या तऱ्हेने कर्म करायला प्रवृत्त होत होता. अर्जुनाचा हा जो अज्ञानजन्य भाव आहे तो भाव घालवण्यासाठी म्हणून भगवद्गीता सांगितली. आणि हा मोह तुला परत होणार नाही असं भगवंत म्हणतात. अर्जुनाच्या मोहाचं स्वरूप मी आणि माझं असं होतं. त्या ठिकाणी युद्धाच्या निमित्ताने त्यांच्या घरातल्याच पिढ्यांच्या पिढ्या एकामागोमाग एक युद्धासाठी उभ्या होत्या. तिचा आजोबा होते, काका मामा असे मंडळी, वडील अशी मंडळी होती. स्वतःची पिढी होती, आपली मुलं पुतणे असे युद्धामध्ये उभे होते. अशा चार पिढ्या एकमेकांसमोर युद्धाकरता उभ्या होत्या. आणि यांचा जर नाश झाला तर एकूण जो कुलधर्म कुलाचार आहे त्याचा नाश होऊन जाईल. कुल स्त्रियांना कोणी वाली न राहिल्यामुळं त्या काय वर्तन करतील नंतर हे सांगता येणार नाही. आणि जर वर्ण संकर झाला तर पितर देखील अडचणीत येतील. अशा प्रकारचं आर्ग्युमेंट अर्जुन उभं करत होता. अर्जुनाने युद्ध काही प्रथम पाहिलेलं नव्हतं. युद्धाचा परिणाम देखील अर्जुनाला पूर्ण माहीत होता. पण जेव्हा प्रत्यक्ष समोर इतकी मंडळी युद्धाकरता म्हणून उभी राहिली एकाच घराण्यातली, तेव्हा अर्जुन गडबडला. अशा प्रकारचा मोह तुला परत होणार नाही. उपदेशामुळे जर काही होणार असेल तर अशा प्रकारचा मोह तुला परत होणार नाही असं भगवंत म्हणाले. याचा अर्थ असा की या उपदेशामध्ये असं सामर्थ्य आहे की या उपदेशामुळे अहंकर्तृत्व नाहीसं होतं, मी करतो अशा प्रकारचा भाव नाहीसा होतो. लक्षात ठेवा, आपण हे अशा करता याचं चिंतन करतो आहोत की सद्गुरूंच्या उपदेशामुळे मी करतो हा अहंकर्तृत्व भाव नाहीसा झाला पाहिजे. केवळ अर्जुनाची गोष्ट चाललेली नाहीये. निमित्त करोनी पार्थाते दुभिन्नली जगापुरते श्रीकृष्ण गाय असं जर आहे तर जर अर्जुनाचा मोह नाहीसा होऊ शकतो तर ऐकणाऱ्या आपला मोह नाहीसा झाला पाहिजे. उपदेशानंतर फलभोक्तृत्वाचा भाव नाहीसा झाला पाहिजे आणि याकडे आपलं लक्ष वेधलं गेलं पाहिजे. आपली कर्म करत असताना ज्ञानाचा आठव करून आपण सदैव याच्यापासून दूर राहण्याचा अभ्यास करायला हवा. अर्जुनाला जो मोह झाला तो मोह देखील इतक्या क्रमाक्रमाने भगवंतांनी वर्णन करून सांगितलेला आहे. प्रथम अर्जुन अत्यंत उत्साहाने भगवंतांना म्हणतो की दोन्ही सैन्यांच्या मध्ये माझा रथ नेऊन उभा कर. हाही मोहच आहे, अत्यंत उत्साहाने युद्धाला प्रवृत्त होणं अशा रीतीने. चला आता युद्धाला, आणि अर्जुन हा योद्धा होता, क्षत्रिय होता. असं वर्णन आहे की अज्ञातवास संपल्यानंतर जेव्हा कौरवांनी विराटावर आक्रमण केलेलं आहे असं लक्षात आलं तेव्हा विराटाच्या संरक्षणासाठी म्हणून बृहन्नळेला म्हणजे अर्जुनाला युधिष्ठिरांनी पाठवलं. विराटाला सांगितलं की ही जो बृहन्नळा आहे त्याला पाठवा. अर्जुनाची परिस्थिती अशी झाली की त्या शमीच्या वृक्षापाशी आपली शस्त्रास्त्र काढून घेताना किती वर्षांनी ही शस्त्र पाहिली म्हणून त्याला फार मोठा आनंद झाला. एक वर्षांनी ही शस्त्र पाहिली. त्याला असं झालं की कधी आपण रणात जातो, कधी समोर कौरव पाहतो आणि कधी एकदा लढतो असं अर्जुनाला झालं. भगवंतांनी जी युद्ध केली ती कधीही अशा भावांनी केली नाही. स्थिर बुद्धीनी भगवंतांनी युद्ध केली. स्वतः भगवंतांनी जी केलेली युद्ध आहे ती अशा उत्सुकतेपोटी कधीही केली नाही. ते कंसाला मारण्यासाठी म्हणून जेव्हा मथुरेमध्ये गेले तेव्हा त्यांना कोणती घाई नव्हती. आदल्या दिवशी सगळं निवांत पाहत होते, सगळं नगर पाहिलं, सगळी रचना पाहिली, शांतपणाने झोपलेले होते. तो बोलवेल तेव्हा जाऊ अशी परिस्थिती होती. कंस उतावीळ झालेला होता, भगवंत उतावीळ झालेले नव्हते. भगवंतांची जरासंधाशी जी युद्ध झाली त्याच्यात भगवंत उतावीळ होऊन युद्ध करत नव्हते. शिशुपालाला भगवंतांनी मारलं तेव्हा देखील युद्धाकरता उतावीळ होऊन भगवंतांनी युद्ध केलं नाही. 100 अपराध भरले म्हणजे 1, 2, 3, 4 असे नव्हे तर एक प्रत्येकाची सहनशीलतेची मर्यादा असते. असं समजू नका की ते हिशोब ठेवत होते की हा 100वा अपराध आणि इथं शिशुपाल मेला. अनेक वेळेला अपमान केलेला होता पण त्या प्रत्येक वेळेला लगेच प्रतिशोध घेण्याची कोणतीही वृत्ती नव्हती, तशी भावनाच नव्हती. आणि ज्या वेळेला असा असाधारण प्रसंग निर्माण झाला की राजसूय यज्ञाच्या वेळेला अग्रमानाने पूजा यांची करावी, हा परब्रह्म आहे, अनादि निर्गुण अक्षर परमात्मा जगत चालक असा हा आहे असं एका बाजूला म्हटलं जात होतं आणि दुसऱ्या बाजूला त्याच वेळेला आणि कोण म्हणत होते, व्यास म्हणत होते, भीष्म म्हणत होते. त्यावेळेला शिशुपालासारखा मनुष्य मावस भाऊ खरा यांचा तो म्हणत होता की हा चोर आहे. सगळे राजे एकत्र जमलेले होते. आतापर्यंत जो अपमान होता तो अपमान वैयक्तिक होता. ज्यांच्यावर दरारा होता त्यांचा असे सगळे एकत्र जमलेले असताना झालेला अपमान हा 100वा अपमान आहे. 100वा म्हणजे मोजून 100वा असं समजू नका. आता भरली, आता सहन करण्याची मर्यादा संपली याचा अर्थ आता शासन करणं आवश्यक आहे म्हणून शासन केलं. आणि अर्जुनाचे हे शब्द असे आहेत, युद्धाचा उत्साह होता, चल तर प्रथम दोन सैन्यांच्या मध्ये रथ घेऊन जाऊ असं अर्जुन म्हणाला. हाही मोहच आहे युद्धाच्या वेळेला निर्माण झालेला. असं कधी कोणीही करत नाही. अर्जुनासारखा असामान्य योद्धा होता म्हणून आपला पक्ष सोडून मध्ये रथ घेऊन आपण उभं राहू असं अर्जुनाला वाटलं. काही धोका नाही, मी आहे युद्धाकरता. अगदी त्यांच्या ज्याला म्हणू आपण आत्ताच्या परिभाषेमध्ये की रेंजमध्ये त्यांच्या जरी गेलो तरी मला काही होणार नाही, त्यांच्या टप्प्यात गेलो तरी होणार नाही. कारण युद्धाच्या वेळेला जेव्हा दोन बाजू दोन दिशांना उभ्या असतात तेव्हा एकमेकांच्या टप्प्याच्या बाहेर प्रथम असतात. तिथून मध्ये रथ नेऊन उभा करणं हे उत्साहाने अर्जुनाने केलं की या क्षणाला जरी त्यांनी माझ्यावर वर्षाव केला तरी मी समर्थ आहे, चल मध्ये जाऊन उभा राहू. भगवंतांनी मध्ये रथ नेला, शांतपणे नेला. म्हणून युद्धाच्या वेळेला अर्जुनाला जो मोह होता तो मोह त्याच्या आतच दडलेला होता आणि त्या प्रकाराने तो तिथे जाऊन उभा राहिला आणि मग ते सगळं दर्शन घेतलं. दोन्ही बाजू दिसायला लागल्या, दोन्ही पक्षांपासून वेगळा झाल्यामुळे दोन्ही पक्षांचा साक्षी झाला, द्रष्टा झाला एक प्रकारे. दोन्ही बाजू पाहायला लागला, पुढेही पाहायला लागला आणि मागेही पाहायला लागला. आपले योद्धे त्याच्यात आपला मुलगा दिसायला लागला, आपले पुतणे दिसायला लागले दोन्ही बाजूला. मज बहुत भीष्म द्रोणांचे वर्तत असे, असं त्याच्या मनामध्ये निर्माण झालं. मी पार्थू द्रोणाचा केला, येणे धनुर्वेदू मज दिधला. द्रोणाचार्यांचं अर्जुनावर असलेलं प्रेम हे सर्वात अधिक होतं. काही अस्त्र जी कोणालाच शिकवली नव्हती ती अर्जुनाला द्रोणाचार्यांनी शिकवली आणि नंतर पुत्रमोहास्तव अश्वत्थाम्याला शिकवले. नाहीतर अश्वत्थाम्याला शिकवण्याचा कोणताही विचार नव्हता, पण मोह हाच मोहा हा शब्द म्हणून अश्वत्थाम्याला देखील शिकवली. पण शिष्य खरा शिष्य आणि अशा द्रोणांना समोर पाहून त्यांच्याशी युद्ध करायचं ही कल्पना त्याला असह्य झाली. पितामह भीष्मांचं देखील विशेष प्रेम अर्जुनाला लाभलेलं होतं, सर्वच पांडवांना लाभलेलं होतं. याचं कारणही असं होतं की सर्व पांडव हे एक प्रकारचे रुजू आज्ञाधारक, संघटितपणाने निर्णय घेणारे, वडील बंधूंना मानणारे, शास्त्राप्रमाणे चालण्याची इच्छा धरणारे, संयमी असे होते. भीष्माचार्यांना आवडणारे सगळे गुण त्यांच्या ठिकाणी होते आणि अर्जुनाच्या ठिकाणी भीष्माचार्यांना आवडणारा सर्वात उत्कृष्ट गुण होता तो म्हणजे भीष्माचार्यांसारखाच तो धनुर्धर होता. ते पाहत होते की अर्जुनाचा पराक्रम कसा आहे. अर्जुनाचं शरसंधान असं होतं की अर्जुनाचा बाण लागल्यानंतर वेदनारहित मृत्यू येत असे, तत्काळ कळत देखील नसे. हे सगळं भीष्मांना फार प्रिय होतं आणि या सगळ्या प्रिय गोष्टींचा आधार तत्क्षणी अर्जुनाच्या मनात निर्माण झाला. हा मोह आहे. युद्धाला कारण परंपरा होती, त्या परंपरेनी प्रत्येकाने आपापली बाजू घेतलेली होती. असं असल्यामुळे या क्षणाला मोह निर्माण होण्याचं कारण नव्हतं. अर्जुनाला झालेल्या मोहाचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी एका ओवीत अतिशय सुंदर केलेलं आहे. स्वदेहा नाम अर्जुन, परदेहा नाम स्वजनु, संग्रामा नाम मलिनु पापाचारू, असं अर्जुनाच्या मोहाचं स्वरूप होतं. हा जो संग्राम होता ते त्याचं कर्तव्य कर्म होतं आणि आत्मप्राप्तीच्या आड कधीही कर्तव्य कर्म येत नाही. स्वधर्म कर्म आत्मप्राप्तीच्या आड येत नाही. स्वधर्म कर्म हे नेहमी श्रेयस्कर असतं हे अर्जुन विसरून गेलेला होता. आणि भगवंत अर्जुनाला थेट बजावतायत की यज ज्ञात्वा न पुनर्मोहम एवं यास्यसि पांडव. आता जसा मोहात सापडलास तसा मोह तुला परत होणार नाही. म्हणजे जेव्हा त्यांनी त्याच्या मोहाविषयी दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला त्याची थोडी बहुत निंदा केली तर तशाच प्रकारची निंदा इथं परत एकदा केली. सगळा उपदेश अशा प्रकारे चाललेला असताना वैयक्तिक रीतीने सांगितलं की हा असा सापडलायस तसा परत तू सापडणार नाही. या ज्ञानाचं महात्म्य असं आहे. भगवंत कीव करतायत एक प्रकारे अर्जुनाची. केवढी मोठी गोष्ट सांगतायत पण वैयक्तिक बोलणं चाललंय याचं भान आहे. काय दीन होऊन गेलायस अशा प्रकारे परत सापडणार नाहीस. येन भूतानी अशेषेण द्रक्षसी आत्मनी यथा मयी. हे जे ज्ञान होतं या ज्ञानाला शांती हे अंतिम स्वरूप आहे. मगाशी आपण पाहिलं ज्ञानानी शांती, पण या शांतीचा क्रम कसा आहे. आपण कोण आहोत याचं सम्यक ज्ञान होतं, अर्थात आपण देह मन बुद्धी नाही अशा प्रकारची खात्री पडते. अहंता नाहीशी होते. देहाहंता नाहीशी होणं हे या ज्ञानाचं एक प्राथमिक महत्वाचं असं अंग आहे आणि त्यामुळे मिळणारी शांती ही नंतरची गोष्ट आहे. देहाहंता नाहीशी होते. अहंता ही मूळ जो आपण शुद्ध जाणीव स्वरूप अस्तित्व मात्र असे आहोत तर तो क्रमाक्रमाने आपल्या स्वतःला जीव समजतो. मी जीव, मज बंधन, मज आहे जन्म मरण, केल्या कर्माचे फळ आपण भोगीना आता. मी जीव आहे मग मला बंधन आहे, ही अहंताच त्याला बंधनात टाकते. ही अहंताच मला देह असल्यामुळे जन्म आणि मरण आहे अशा प्रकारची भावना निर्माण करते. ही अहंताच मी कर्म करतो असं, म्हणजे देह कर्म करतो असं मानायला लावते. आणि त्या कर्माची फळं देखील मला मिळतात अशा प्रकारे, म्हणजे देहाला मिळतात अशा प्रकारे समजते. या सगळ्या गोष्टी अहंता नाहीशा झाल्यानंतर नाहीशा होणं अपेक्षित आहे. दुसऱ्या भाषेत या नाहीशा होणं म्हणजे अहंता नाहीशी होणं असं आहे. मग अहंता नाहीशी होणं म्हणजे फक्त बाह्य अहंता नाहीशी होणं असं आहे. जो शुद्ध मी आहे, अस्तित्व मात्र मी आहे, त्यांनी ओढून घेतलेल्या या सगळ्या गोष्टी बाजूला सारणं. अशा बाजूला सारल्याबरोबर, अहंता नाहीशी झाल्याबरोबर आत्म्याचं परिशुद्ध स्वरूप लक्षात येतं. आत्म्याचं परिशुद्ध स्वरूप असं दाखवतं की आपण केवळ आहोत, केवळ असणं, देहानी नव्हे, केवळ आपलं अस्तित्व. केवळ आपलं अस्तित्व आपल्याला समजतं याचं कारण तो चेतनरूप देखील आहे, ज्ञानरूप देखील आहे. म्हणून चैतन्य मात्र अस्तित्व हे त्या ज्ञानाचं स्वरूप असतं. आणि या चैतन्य मात्र अस्तित्वाच्या वेळेला देहभावना गेल्यामुळं देहाच्या बरोबरीनी देहाच्या सापेक्ष असणारी विश्वाची भावना देखील नाहीशी होते. असं असल्यामुळं चैतन्य मात्र अस्तित्व पण दुजेपणाखेरीज, द्वैताखेरीज असं शिल्लक राहतं. आणि जेव्हा द्वैत नाहीसं होतं तेव्हा भय नाहीसं होतं. जेव्हा द्वैत नाहीसं होतं तेव्हा अस्थिरता नाहीशी होते, संशय नाहीसा होतो. जेव्हा द्वैत नाहीसं होतं तेव्हा चिंता नाहीशी होते, निश्चिंतता येते. भय नाहीसं होतं आणि अभयत्व प्राप्त होतं. द्वैत नाहीसं होतं तेव्हा सुख आणि दुःख भावना नाहीशी होते आणि शांती प्राप्त होते. आणि तो शांत स्वरूप, आनंद स्वरूप अशा चैतन्य मात्र, अस्तित्व मात्र चैतन्य पण शांत स्वरूप, आनंद स्वरूप अशा दृढ भावनेत येतो. म्हणजे आत्म्याचं जे खरं मूळ स्वरूप आहे ते स्वरूप त्याला प्राप्त होतं. त्या ठिकाणी मोह राहत नाही आणि आत्मस्वरूपता त्याच्यामध्ये तो डूब देऊन राहिलेला असतो. आणि अशा रीतीने आपल्या स्वतःचं स्वरूप लक्षात आल्यानंतर त्याच न्यायाने सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी देखील जर ते लक्षात घेतील तर त्यांना हे ज्ञान होऊ शकेल असं त्याला तर्कबुद्धीनी समजतं. ते वस्तुत आपल्यासारखेच आत्मरूप आहेत, परमात्म स्वरूप आहेत असं त्याला समजतं. एवढंच नव्हे तर आपल्या मिथ्या अनुभवाला येणाऱ्या देहाच्या अंतर्यामी जे आत्मरूप आहे तेच आत्मरूप सर्व भूतमात्रांना प्राप्त झालेलं आहे हे त्याला समजतं. आणि सर्व भूतमात्र म्हणून आत्म्याशी अभेदत्वानी आहेत असं त्याच्या लक्षात येतं. तुम्हाला समजतंय ना मी काय म्हणतोय ते? आणि हे लक्षात आल्यामुळं सर्व भूतमात्र तत्वतः माझा देह जसा माझ्या आत्म्याच्या ठिकाणी विलसत आहे तशी सर्व भूतमात्र माझ्याच आत्म्याच्या ठिकाणी विलसत आहेत असा भाव त्याला प्राप्त होतो. येन भूतानी अशेषेण द्रक्षसी आत्मनी. सर्व अशेष भूत मात्र जसा माझा देह आत्म्यावर विलसत आहे असं माझ्या लक्षात येतं, त्याच न्यायानी सर्वांच्या आत्म्याशी एकरूपता प्राप्त झाल्यामुळं विवेकानी सर्वच भूत मात्र माझ्या आत्म्याच्या ठिकाणी आहेत असं विशेष ज्ञान त्याला प्राप्त होतं. समजते केवढी मोठी गोष्ट आहे. आणि असे उल्लेख भगवंतांनी वारंवार केलेले आहेत भगवद्गीतेमध्ये, सर्व भूतस्थम आत्मानम, सर्व भूतानी च आत्मनी इक्षते योग युक्तात्मा. अशा रीतीने योग युक्तात्मा पाहतो. सर्व भूत मात्र आपल्या ठिकाणी आहेत. सर्व भूतस्थमात्मानम, सर्व भूतांच्या आत्म्याच्या ठिकाणी आपण आहोत. सर्व भूतानी च आत्मनी तसं आपल्या आत्म्याच्या ठिकाणी सर्व भूत मात्र आहेत अशा रीतीने योग युक्तात्मा पाहतो. येन भूतानी अशेषेण द्रक्षसी आत्मनी. आपल्या आत्म्याच्या ठिकाणीच सर्व भूत मात्र आहेत आपल्या देहाच्या सकट अशा भावनेनी तो सर्वांच्या ठिकाणी पाहतो. म्हणून तो भेद करत नाही. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ, म्हणून तो भेद करत नाही. त्याच्या ठिकाणी भेद हा शिल्लकच राहिलेला नसतो. पण पुढचं भगवंतांचं वचन अजून विशेष आहे. सर्व अशेष भूत मात्र आपल्या ठिकाणी आहेत, आत्म्याच्या ठिकाणी आहेत असं पाहतो. आणि आपल्याला कुठं पाहतो? आपल्याला परमात्म्याच्या ठिकाणी पाहतो. हे विशेष दर्शन इथं सांगितलेलं आहे. याचं कारण अहंकाराच्या क्लुप्त्या इतक्या आहेत की तुम्हाला याच्यामध्ये फार रस येईल की मीच सर्व भूतांचा आत्मा होऊन राहिलेला आहे, अथवा सर्व भूतमात्रांचा आत्मा, सर्व भूतमात्र ही माझ्याच आत्म्याच्या ठिकाणी विलसत आहेत असं अशी भावना करणं, याच्यात देखील फार रस येतो. कारण मी प्रधान आहे ना, माझा आत्मा. जसं सोहम मध्ये फार रस येण्याची शक्यता असते. देवापुढे मस्तक ठेव, नमस्कार कर, रामनाम घे, याच्यामध्ये राम प्रधान झाला आणि मी रामनाम घेणारा झाला. पण जर कोणी सांगितलं की तूच परमात्मा आहेस, तर अहंकारी माणसाला फार मोठा रस निर्माण होण्याची शक्यता असते. बस झालंच की मी प्रधानच राहिलो त्याच्यात सोहम मध्ये. तो जो सहा आहे तोच मी आहे, म्हणजे मी हा आलाच ना तिथं, प्रधानत्वानी आला. म्हणून कधी कधी रामकृष्ण म्हणायचे, अरे त्याला सोहम सांगू नको, तो अहंकारी बनेल असं म्हणायचे. कारण अहंकाराच्या क्लुप्त्याच अनेक प्रकारांनी काम करतात. जर अगदी थेट अंतिम ज्ञान सांगितलं की गुरु देखील नाही अस्तित्वात, शिष्य देखील अस्तित्वात नाही, सगळा परमात्माच आहे कृष्णमूर्ती सांगत असत, तर समाजातला एक विशिष्ट वर्ग जो असं समजत असे की आम्हाला दुसऱ्या कोणी काही सांगायची आवश्यकता नाही, आम्हाला सगळं समजतं तरी एक, किंवा आम्हाला कोणाकडून काही समजून घेण्याची आवश्यकता नाही, असा सगळा वर्ग कृष्णमूर्तींच्या भोवती जमा झाला. कारण कृष्णमूर्ती सांगतायत की कोणी गुरु नाही, बस हेच आम्हाला म्हणायचं होतं. अहंकाराच्या युक्त्या अशा असतात. याचा अर्थ कृष्णमूर्तींच्या समोर बसलेल्या मंडळींना आत्मज्ञान झालेलं होतं का? नाही. पण त्यांना हे बरं वाटत होतं की कृष्णमूर्ती सांगताय की कोणाच्या पायावर डोकं ठेवू नका, ते लोक तुम्हाला अडकवतील, कोणाला फॉलो करू नका, एका मार्गाने चालणं म्हणजे बंधनात पडणं आहे. कृष्णमूर्ती ज्या पातळीवरून सांगत होते ते आणि ऐकणाऱ्यांना ज्या अंगाने बरं वाटत होतं ते, याच्यामध्ये फार अंतर होतं. तसं सोहम देखील एखादा अशा अंगाने ऐकू शकतो की वा, मीच परमात्माची, झालं काम, इथं भजन वगैरे करण्याची काही जरुरी नाही. म्हणून मुळात सोहम असा एवढा शब्द नाहीच आहे, सोहम हंसहा असा शब्द आहे. किंवा सोहम अस्मी याच्यामध्ये सहा, अहम आणि अस्मी या शब्दांनी दोन्हीचाही लय होणं आवश्यक आहे आणि केवळ स्थिती राहणं आवश्यक आहे. पण एवढं ज्यांना, एवढा विचार ज्यांना करायचा नाही, त्यांना मी परमात्मा आहे पुरेसं आहे. मग ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीपाशी उभं राहा आणि सोहम म्हणा, छाती पुढे काढून चालेल. आणि मग इकडं तिकडं शेजारी पाजारी ऑफिसमधले वगैरे मित्रमंडळी नातेवाईक, त्या सगळ्यांच्या पेक्षा आपण निराळे, कारण आपल्याला सोहम सोहम आपण म्हणतो, हे देखील खूप मोठी मजा आणणारी गोष्ट आहे. म्हणून भगवंतांनी त्याच्या पुढे असं सांगितलं, अर्थात हे सगळं अज्ञानापोटी आहे, तरी देखील येन भूतानी अशेषेण द्रक्षसी आत्मनी, सर्व भूत मात्र अशा रीतीने आत्म्याच्या ठिकाणी तू पाहशील यथा मयी, आणि आपल्या स्वतःला माझ्या ठिकाणी पाहशील. म्हणजे आता तो सोहम हंसहा म्हणजे अहंतेचाही लोप होऊन त्याच्या ठिकाणीच आता सर्व पाहणं, सर्व अशेष भूत मात्र तू एकदा आत्मरूप झाल्यानंतर अविनाशी चैतन्य रूप आणि शांत आनंद रूप असं तुझं स्वरूप समजल्यानंतर सर्व भूत मात्र आपल्याच अधिष्ठानावर आहेत, याच आत्माच्या आत्म्याच्या सत्तेवर आहेत असं तुला समजेल आणि ही आत्मसत्ता तू माझ्या ठिकाणी पाहायला लागशील. मग मी म्हणजे कोण वेगळा? तर न कळतच असा बोध होणारा त्याचा देहभाव थोडा तरी शिल्लक राहतोच. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत देहाहंता थोडी तरी शिल्लक राहतेच. कितीही मोठा ज्ञाता झाला तरी देहाच्या त्यागानंतर काहीच राहत नाही. पण अशा बोध झालेल्या पुरुषाला देखील देहाचं किंचित भान असणारच. असं असल्यामुळं कुठं असं नको वाटायला की या हा जो पुरुष आहे तो आपल्या स्वतःला सर्व काही समजतो, त्याच्या सकट तू माझ्यामध्ये हे सर्व पाहशील असं भगवंत म्हणतात. येन भूतानी अशेषेण द्रक्षसी आत्मनी, हे पहिलं दर्शन, यथा मयी, सर्व भूत मात्र आपल्या आत्म्याच्या ठिकाणी, हे एक समीकरण. आणि दुसरं समीकरण, सर्व भूत मात्र आपल्या आत्म्याच्या ठिकाणी पाहणारा असा तू माझ्यामध्ये या सर्वांसकट तुला देखील पाहशील, आता तू देखील तिथं संपून जाशील. उपदेशांनी हे व्हायला पाहिजे. जयाचेनी वाक्य उजीवडे, ज्यांच्या वाक्याच्या उजेडानी जाहले चित्त निधडे, निर्भय होत चित्त. उपदेशानंतर ब्रह्माचेनी पाडे निशंकू होय, आणि आपण ब्रह्मभावनेमध्ये ब्रह्म जसा निशंक भावना ब्रह्माच्या ठिकाणी कसलीही शंका नाही, भय नाही, खेदखंत नाही, निरामय निस्सीम आनंदाची स्थिती, तसं हे निधड धैर्यवान असं चित्त निशंक होऊन जातं ब्रह्मभावनेमुळं, ते वेळी त्यावेळेला आपण पेया सहिते आपल्या स्वतःच्या सहित सकट ये अशेषेही भूते सर्व भूत मात्र आणि तू माझ्या स्वरूपी अखंडिते देखसी तू हे सर्व मिळून माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी तू पाहशील पाहशील याचा अर्थ समजून घेशील त्या स्थितीत राहशील. शब्दाला भाषेला मर्यादा असल्यामुळे पाहशील हा शब्द आहे. ते वेळी आपण पेया सहिते ये अशेषेही भूते माझ्या स्वरूपी अखंडिते देखसी तू ऐसे ज्ञान प्रकाशे पाहेल तई मोहांधकार जाईल जई गुरु कृपा होईल पार्थागा. जेव्हा गुरु कृपा होईल तेव्हा पार्था एवढं सगळं घडून येईल. ज्ञानेश्वर महाराजांनी या श्लोकावर तीनच ओव्या लिहिल्यात. जर खरं म्हणजे लिहायचं तर या दोन श्लोकांमध्ये सगळा परमार्थ सांगता येईल, पण इथं तीन ओव्या आणि आधीच्या श्लोकांमध्ये चार ओव्या, अशा सात ओव्यांमध्ये हे एवढं मोठं तत्वज्ञान ज्ञानेश्वर महाराजांनी सहजगत्या सांगितलं. परत एकदा वैयक्तिक उल्लेख भगवंतांनी अर्जुनाला केलाय. मोहग्रस्त झालेला होता, कुठेतरी डोक्यात होतं की हे बरोबर नाहीये चाललेलं, हे याच्याकडून अपेक्षित नाहीये. म्हणून भगवंत त्याला म्हणतात की पाप्यांमधला जरी पापी असलास तरी, कारण युद्धाने पाप निर्माण होईल असं अर्जुनाला वाटत होतं ना. अपि चेदसी पापेभ्या सर्वेभ्या पापकृत्तमहा, असा जरी असलास तरी सर्व ज्ञान प्लवे नैव वृजिनम संतरिष्यसी. या ज्ञानरूप नौकेच्या साधनाने पापरूप समुद्र देखील तो अनायासे तरून जाशील, घाबरू नकोस. दिलासा दर्शक देखील आहे, वैयक्तिक उपदेश देखील आहे आणि सार्वत्रिक सार्वकालिक उपदेश देखील आहे. आणि मग ते दोन तीन श्लोक मी जे वाचले या निरूपणाच्या वेळेला आधी, ते आलेले आहेत की यथै धांसी समीक धोग्निर भस्मसात कुरुते अर्जुन ज्ञानाग्नि सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा. हाही सार्वत्रिक उपदेश आहे आणि अर्जुनाला देखील केलेला उपदेश आहे. तुझी सगळी कर्म देखील भस्मसात होतील, युद्धादी कर्म देखील भस्मसात होतील, तू काळजी करू नकोस. याचं कारण या ज्ञानासारखं पवित्र असं इथं काहीही नाही. नही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते तत् स्वयं योग संसिद्धः कालेनात्मनि विन्दति. योग संसिद्ध हो क्रमाक्रमानी तू हे ज्ञान स्वतःच मिळवशील. योग संसिद्ध अशा प्रकारचं ज्ञान स्वतः मिळवतो. कसं मिळवतो? श्रद्धेने मिळवतो. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परः संयतेंद्रियः ज्ञानम लब्ध्वा पराम शांतिम अचिरेणाधिगच्छति. अधिकरणामध्ये मोह सांगितला आणि परिसमाप्तीमध्ये शांती सांगितली. मोह जाईल आणि शांती प्राप्त होईल, असे हे विलक्षण श्लोक आहेत. गुरुपौर्णिमेच्या आधीच्या प्रवचनामध्ये हे शेवटचं, इथून पुढे आता आपल्या म्हणजे आजचं प्रवचन झाल्यानंतर एकदम 22 ऑगस्टला प्रवचन होईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. ते कसं ते समजेल, पण गुरुपौर्णिमेच्या आधीचं हे शेवटचं प्रवचन, त्या प्रवचनाच्या निमित्ताने तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया हा सगळा क्रम आणि आपल्याला कुठं जायचं आहे, हे काय नक्की मिळवायचं आहे, हे ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दामध्ये आपण पाहिलं. आपण या गुरुपौर्णिमेच्या काळामध्ये या श्लोकांबद्दल चिंतनशील राहू.